आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित. एक देश एक निवडणूक संदर्भातली विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे. परभणी आणि बीड हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा. शासकीय अधिकाऱ्यांसाठीच्या पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचं पुण्यात आज उद्घाटन. गडचिरोली जिल्ह्यात दोन जहाल नक्षलवाद्यांची पोलिसांपुढे शरणागती. आणि ताम्हिणी घाटात बस अपघातात 5 जणांचा मृत्यू. मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. आता सविस्तर बातम्या. संसदेचं हिवाळी अधिवेशन काल अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आलं. तत्पूर्वी लोकसभेचं काम सुरू होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गदारोळ केला. सभापती ओम बिर्ला यांनी सदस्यांना नियमांचं पालन करण्याचं आणि संसद भवनाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन न करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली दोन विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी गोंधळातच मांडला. या समितीमध्ये लोकसभेचे 27 आणि राज्यसभेचे 12 सदस्य आहेत. यानंतर लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केल्याची घोषणा ओम बिर्ला यांनी केली. राज्यसभेत देखील विविध मुद्द्यांवरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज आधी 12 वाजेपर्यंत तहकूब करावं लागलं. त्यानंतर एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर सभागृहाचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करत असल्याची घोषणा अध्यक्ष जगदीप धनखड यांनी केली. बीड आणि परभणी इथं गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली. या प्रकरणी विरोधकांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते उत्तर देत होते. परभणीतली घटना कोणत्याही समुदायांमधल्या वैरभावनेतून झाली नाही असं ते म्हणाले. या प्रकरणात अटकेत असलेले सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार होता असं सांगून सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा त्यांनी केली. तसंच या घटनेनंतर मृत्यू झालेले आंबेडकरवादी कार्यकर्ते विजय वाकोडे यांनी या घटनेच्या वेळी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला असं सांगून त्यांच्या कुटुंबाला देखील 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. या प्रकरणी अतिरिक्त बळाचा वापर करणाऱ्या पोलीस निरीक्षक अशोक घोडबांड यांना निलंबित करून त्यांची चौकशी केली जाईल असं त्यांनी सांगितलं. बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण तेवढ्यापुरतं मर्यादित नसून याची पाळमुळं खोदावी लागतील असं फडणवीस यांनी सांगितलं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये मदत देण्याची घोषणा त्यांनी केली. बीड जिल्ह्यात गुन्हेगारी कारवाया करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. या प्रकरणाची चौकशी 2 प्रकारे केली जाईल. विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अंतर्गत विशेष तपास समिती तसंच न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात पोलीस प्रशासनाची भूमिका कुचराईची असून बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करणार असल्याचं फडणवीस यांनी सभागृहाला सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरानं समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. कल्याणमध्ये योगीधाम सोसायटीत मराठी माणसाला मारहाण झाल्याच्या प्रकरणाची राज्य शासनानं गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करून कारवाई सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत सांगितलं. मारहाण प्रकरणात दोषींवर तातडीनं कारवाई केली जाईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितलं. कल्याणमधल्या सोसायटीत मराठी कुटुंबाच्या बाबतीत झालेल्या घटनेत शिवसेना मराठी कुटुंबाच्या पाठीशी ठाम असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नागपुरात वार्ताहर परिषद सांगितलं. विधानसभेत मंजूर झालेलं महाराष्ट्र मुद्रांक दुरुस्ती विधेयक 2024 तसंच मूल्यवर्धित कर दुरुस्ती आणि विधिग्राहीकरण विधेयक 2024 काल विधानपरिषदेत मंजूर करण्यात आलं. केंद्रीय मंत्रिमंडळानं 2025 हंगामासाठी सुक्या खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना याबाबत माहिती दिली. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले असल्याचं ते म्हणाले. घाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खोबऱ्यासाठी 11,582 रुपये प्रतिक्विंटल आणि गोटा खोबऱ्यासाठी 12,100 रुपये प्रतिक्विंटल किमान आधारभूत किंमत निश्चित करण्यात आली आहे. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर 855 कोटी रुपयांचा भार पडणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहेत. पुणे महापालिकेची मराठी भाषा संवर्धन समिती आणि संवाद पुणे यांनी संयुक्तपणे पुण्यात पहिलं राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं आहे. त्या अनुषंगाने शासकीय अधिकाऱ्यांनी साकारलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनाचं उद्घाटन काल झालं. आज साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त राजू नंदकर म्हणाले,
या संमेलनाचा मुख्य उद्देश जो आहे तो जे काही शासकीय अधिकारी आहेत यांचं लेखन समाजापुढे यावं हा महत्वाचा उद्देश आहे. त्याचबरोबर शासकीय अधिकारी असतील कर्मचारी असतील यांना लेखनासाठी प्रेरणा मिळावी हा दुसरा उद्देश आहे. आणि मराठी भाषेच्या विकासासाठी आणि संवर्धनासाठी शासकीय अधिकारी कर्मचारी यांचाही हातभार लागावा हा तिसरा उद्देश घेऊन हे राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. शुक्रवार शनिवार आणि रविवार असे तीन दिवस साहित्यप्रेमींना एक चांगली अशी मेजवानी या साहित्य संमेलनातून मिळणार आहे.
पुण्यातील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात कालपासून पहिल्या बालरंगभूमी संमेलनाची सुरुवात झाली. शोभायात्रेनं या संमेलनाचा प्रारंभ झाला. बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत यांच्यासह अनेक मान्यवर आणि बालप्रेक्षकांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येनं हजेरी लावली. संमेलनाध्यक्ष नटवर्य मोहन जोशी यांच्या हस्ते संमेलन प्रवेशद्वाराचं औपचारिक उद्घाटन करण्यात आलं. नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकादमीचा 124वा दीक्षांत सोहळा काल नाशिकचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी एकंदर 620 उपनिरीक्षकांची तुकडी पोलीस दलात सामील झाली. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी नेहमीच उपयुक्त ठरत असतात. अशाच एका योजनेचा लाभ घेऊन 5 अनाथ उमेदवारांनी पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
अनाथ वंचित मुलांना बालगृहातून बाहेर पडल्यानंतर उदरनिर्वाहासाठी अनेकदा संघर्ष करावा लागतो. अशा अनाथ मुलामुलींसाठी सर्व शासकीय सेवांच्या भरतीत 1% आरक्षण ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारनं 2014 घेतला. याच योजनेचा लाभ घेत 5 अनाथ युवक युवतींची नाशिकच्या महाराष्ट्र पोलीस अकादमीतून पोलीस उपनिरीक्षक म्हणून निवड झाली आहे. सिंधुदुर्गचे अभय तेली, धाराशिवचे सुधीर चौगुले, साताऱ्याचे अमोल मांडवे, पुण्यातील SB सुंदरी आणि नागपूरच्या जया सोनटक्के यांनी हे यश मिळवलं आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नाशिकहून संजय पाठक यांच्यासह माधवी कुलकर्णी, पुणे.
सोलापूर जिल्ह्यात धार्मिक पर्यटनाबरोबरच कृषी पर्यटनासाठी आता प्रयत्न करण्यात येत आहेत. याबाबत जिल्हा पर्यटन अधिकारी अमृत नाटेकर यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. ते म्हणाले,
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून नवीन कृषी पर्यटन धोरण जाहीर करण्यात आलेलं आहे आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटनाला खूप मोठ्या प्रमाणात वाव आहे. कृषी पर्यटनामध्ये किंवा सोलापूरचा हुरडा, बोर, डाळिंब किंवा वेगवेगळ्याच्या अनुषंगानं या ठिकाणी कृषी पर्यटन धोरणाला चालना कशी मिळेल या दृष्टीनं चर्चा करण्यात आली आणि जिल्हा प्रशासनाच्या सहाय्यानं याचा एक आराखडा बनवून याच्यामध्ये जिल्हा स्तरावरील कृषी पर्यटन समिती, त्याच पद्धतीनं तालुका स्तरावर कृषी पर्यटन समिती आणि ग्राम पातळीवरती सुद्धा कृषी पर्यटन समिती स्थापन करून या कृषी पर्यटनाला चालना देण्याचे या अनुषंगानं हे चर्चासत्र आयोजित केलं होतं.
गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि 8 लाखांचं बक्षीस असलेल्या 2 चहाल नक्षल्यांनी काल गडचिरोली जिल्हा पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या पोलिसांपुढे शरणागती पत्करली. रामसू दुर्गू पोयाम उर्फ नरसिंग आणि रमेश शामू कुंजाम उर्फ गोविंद उर्फ रोहित अशी या नक्षल्यांची नावे आहेत. 2005 आत्मसमर्पण योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 680 नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. नाशिक येथील दैनिक देशदूतचे संस्थापक आणि उद्योजक देवकिसन सारडा यांचं काल निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. रायगड जिल्ह्यात ताम्हिणी घाटात काल सकाळी एका खासगी बसला झालेल्या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला तर 27 जण जखमी झाले आहेत. वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. मृतांमध्ये 3 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. जखमींवर माणगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या बसमध्ये सुमारे 40 प्रवासी प्रवास करत होते. ही बस पुण्याहून महाडकडे लग्नाचे वराड घेऊन चालली होती. या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. हवामान. राज्यात हवामान आज सर्वत्र कोरडं राहील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित, एक देश एक निवडणूक संदर्भातली विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे, परभणी आणि बीड हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा, शासकीय अधिकाऱ्यांसाठीच्या पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचं पुण्यात आज उद्घाटन, गडचिरोली जिल्ह्यात दोन जहाल नक्षलवाद्यांची पोलिसांपुढे शरणागती आणि ताम्हिणी घाटात बस अपघातात 5 जणांचा मृत्यू, मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.